श्री ज्ञानेश्वरी। ज्ञानेश्वरीवर प्रेम करणाऱ्या सर्व भाविकांना नमस्कार। मंडळी, 16 अध्यायातील नमनाला आपण कालपासून सुरुवात केली। नमनाच्या 40 माऊलींनी अत्यंत सुंदर रूपकाने लौकिक सूर्य आणि चित्सूर्य, जो श्रीगुरुरूपी चित्सूर्य प्रकाशित झाला, त्या श्रीगुरूंच्या सान्निध्यात त्या चित्सूर्याचे प्रकाशन झाले, म्हणजे कुठले कुठले प्रकार घडतात, कोणकोणत्या गोष्टी घडतात, लौकिक सूर्य प्रकट झाला म्हणजे काय काय होते आणि चित्सूर्य प्रकट झाला म्हणजे काय काय होते, यात का जे जे साम्य आहे ते साम्य आणि ज्या ज्या असमानता आहेत त्यासुद्धा माऊलींनी प्रकट करून दाखवल्या आणि अत्यंत सुंदर वाणीने या भागाला नटवून चित्सूर्य आणि लौकिक सूर्य यांच्या दोघांच्याही उपमेचा वापर करून श्रीगुरूंचे वर्णन केले आणि श्रीगुरूंच्या ठाई आपला भाव प्रकट केला। त्याचप्रमाणे फार आत्मविश्वासाने हे पण सांगितले की कितीतरी कल्पेपर्यंत सत्य बोलण्याचे तप माझ्या हातून घडले आहे आणि नाना प्रकारचे पुण्यकर्म मी जन्मोजन्मी केले आहे, म्हणून माझ्या जीवनात आज हा दिवस उजाडला आणि म्हणून श्रीगुरूंची पूर्ण कृपा होऊन मी गीतेसारख्या अगाध ग्रंथावर आज टीका करत आहे। आणि फार विनम्रता दाखवून म्हणले की अन्यथा माझी काय योग्यता आहे। क्षणोक्षणी लहान लेकराच्या अंगी असलेला लढीबाळपणाचा भाव ठेवून सर्व संत मंडळीला आपल्या गुरूंना नमन करून अत्यंत कॉन्फिडन्सने म्हणाले की मनोनी तुझे नि प्रसादे, मी गीतापद्ये अगाधे, निरूपीन जी विशदे ज्ञान देव। म्हणे यात अहंकार नाही आहे, यात आत्मविश्वास आहे। तुझ्या कृपाप्रसादाने गीतापद्ये आधा अगाधे, गीतेतील अगाध जे श्लोक आहे, फार गहन असे जे श्लोक आहे, त्या गहन श्लोकाचे निरूपण सुद्धा मी निरूपीन जी विशदे ज्ञान देव म्हणे त्याचेसुद्धा मी निरूपण करील। आज पुढचा भाग सुरू करूया 41 ओळीपासून। पुंडलिकावरदे हरी विठ्ठल श्री ज्ञान देव तुकाराम श्री पंढरीनाथ महाराज की जय। तरी अध्यायी 15 श्री कृष्णे तया पांडवा शास्त्र सिद्धांतु आगवा उगाणिला, जे वृक्ष रूपक परिभाषा केले उपाधी रूप शेषा, सद्वैध्ये जैसे दोषांगलीना। आणि कूटस्थू जो अक्षरू दाविला पुरुष प्रकारू, तिने उपहिताही आकारू चैतन्या केला। पाठी उत्तम पुरुषु शब्दाचे करू निमिषु, दाविले चोखू आत्मतत्व। आत्मविषयी आंतुवट साधन जे आंगदट, ज्ञान हेही स्पष्ट चावळला। तर 15 अध्यायामध्ये त्या पुरुषोत्तम योगाच्या अध्यायामध्ये श्रीकृष्णांनी अर्जुनाला शास्त्रांचा संपूर्ण सिद्धांत सांगितला, गुह्य ज्ञान सांगितलं। कारण की अंगामध्ये गुप्त असलेल्या सर्व दोषांना जसा चांगला वैद्य स्पष्ट रूपाने सांगतो, तसे देवानी त्या वृक्ष रूपकाच्या परिभाषेने, म्हणजे भववृक्ष उलटा टांगलेला भववृक्ष, त्याची व्याख्या करून संपूर्ण कार्य कारण उपाधी याचे स्वरूप सांगितले। आणि कुटस्थ म्हणजे मायारूप उपाधीचा आश्रय करून राहणारा अक्षरपुरुष, त्या अक्षरपुरुषाचा प्रकार दाखविला। त्या योगाने उपहित चैतन्य देखील क्षर आणि अक्षर दोन्ही स्पष्ट करून दाखविले। नंतर उत्तम पुरुष या शब्दाचे निमित्त करून शुद्ध आत्मतत्व प्रदर्शित केले। आत्मप्राप्तीविषयी अंतरंग बळकट साधन जे ज्ञान तेही स्पष्ट सांगितले. म्हणूनी ये अध्यायी निरुप्य नुरेची काही आता गुरु शिष्या दोही स्नेहो लाहणा एवं ये विषयी कीर जाणते बुझावले अपार परी मुमुक्षु इतर साकांक्षु जाले त्या मज पुरुषोत्तमा ज्ञाने भेटे जो सुवर्मा तो सर्वज्ञू तोची सीमा भक्तीची ही. ऐसे हे त्रैलोक्य नायके बोलले अध्यायात श्लोके तेथे ज्ञानची बहुते के वानिले तोषे भरूनी प्रपंचाचा घोटू की जे देखतयाची देखता दृष्टू आनंद साम्राज्यी पाटू बांधिजे जीवा. म्हणून या अध्यायामध्ये सांगण्याजोगे असे काही शिल्लक राहिले नाही. आता फक्त गुरु आणि शिष्य या दोघांना प्रेमाचीच जोड होणार. याप्रमाणे या विषयाविषयी असंख्य ज्ञात्या लोकांची पुरी समजूत पटली, परंतु त्याच्याहून इतर जे मोक्षाची इच्छा करणारे होते त्यांची ह्याविषयीची इच्छा जास्तच वाढली. हे मर्मज्ञ अर्जुना, त्या मला म्हणजे त्या पुरुषोत्तमाला ज्ञानाने जो ऐक्याला पावतो तोच सर्वज्ञ आहे आणि भक्तीची सीमाही तोच आहे, असं 15व्या अध्यायाच्या शेवटी देवाने सांगितलं. आता या 15व्या अध्यायाच्या शेवटच्या श्लोकामध्ये त्रैलोक्याचे स्वामी भगवान श्रीकृष्ण परमात्मा याप्रमाणे बोलले. त्या प्रसंगी त्यांनी आनंदाने पुष्कळशे ज्ञानाचेच वर्णन केले. हे ज्ञान सर्व संसाराचा निराश करून पाहता पाहता पाहणाऱ्या जीवालाच त्याच्या स्वतःच्या आत्मस्वरूपाचे ज्ञान करून देते आणि त्या जीवाला सुखाच्या साम्राज्यावर पट्टाभिषेक करते. एवढे या लाठेपणाचा उपावो आणू नाही ची म्हणे देवो हा सम्यक ज्ञानाचा रावो पायान माझी. ऐसे आत्मजिज्ञासुजे होते तिही तोषलेनी चित्ते आदरे तया ज्ञानाते वो वाळिले जीवे. आता आवडी जेथ पडे तयाची अवसरी पुढे पुढे रिगो लागे हे घडे प्रेम ऐसे. म्हणून जिज्ञासुंच्या पैकी ज्ञानी प्रतीती होय ना जमनिकी तव योगक्षेमो ज्ञान विखी स्फुरेलची की. म्हणोनी तेची सम्यक ज्ञान कैसे नि होय स्वाधीन जालिया वृद्धी यत्न घडेल केवी. प्रपंचाचा बाध करून जीवाला ब्रह्म साक्षात्कार करून देणारा ज्ञानाशिवाय एवढ्या सामर्थ्याचा दुसरा उपाय नाहीच. हा यथार्थ ज्ञानाचा उपाय सर्व उपायांमध्ये राजा आहे असे देव म्हणाले. म्हणून असे जे आत्म्याला जाणण्याची इच्छा करणारे होते त्यांनी संतुष्ट चित्ताने आणि आदराने त्या ज्ञानावरून आपला जीव ओवाळून टाकला. आता असे आहे की ज्या वस्तूवर प्रेम जडते तीच वस्तू इतर वस्तूंना मागे सारून वेळोवेळी मनात पुढे पुढे घुसू लागते. असा प्रकार होतो. प्रेमाची गोष्ट सुद्धा अशीच आहे. म्हणून एकंदर जिज्ञासूंपैकी जे मुमुक्षू होते ज्यांना जोपर्यंत ध्यानाचा वास्तविक संशय विषयरहित अनुभव आला नाही तोपर्यंत ते ज्ञान कसे प्राप्त होईल आणि प्राप्त झालेल्या ज्ञानाचे संरक्षण कशाने घडेल अशाविषयी त्यांच्या मनामध्ये वारंवार विचार घोटाळत असणे हे स्वाभाविकपणाचेच आहे. म्हणून तेच यथार्थ ज्ञान कशाने प्राप्त होईल, तसे झाल्यावर त्याच्या वाढण्याचा प्रयत्न कसा घडेल. का उपजो चीजे न लाहे, जे उपजले ही अव्हाटा सुये, ते ज्ञानी विरुद्ध काय आहे झय जाणावे की। मग जाणतया जे विरू तयाची वाट वाहती करू, ज्ञाना ही तेची विचारू सर्वभावी। ऐसा जिज्ञासु तुम ही समस्ती, भावू जो धरिला से चित्ती, तो पुरवावया लक्ष्मीपती बोली जेल। ध्यानासी सुजन्म जोड़े, आपली विश्रांती ही वरी वाढे, ते संपत्तीचे पवाडे सांगिजेल दैवी। आणि ध्यानाचे निकामाकारे, जे राग द्वेषांसी दे थारे, तिये आसुरे ही घोरे करील रूप। जे ध्यानास उत्पन्नच होऊ देत नाही, अथवा ध्यान उत्पन्न झाले असता जे ध्यानाला भलत्या मार्गात घालते, असे ध्यानाच्या विरुद्ध काय आहे हे समजले पाहिजे। मग ध्यानाला जे विरुद्ध असेल त्याची वाट मोकळी करून, म्हणजे त्याला घालवून देऊन, जे ध्यानाला अनुकूल असेल त्याचाच सर्व भावानी विचार करू। अशी तुम्ही सर्व जिज्ञासूंनी जी इच्छा मनात धरली आहे ती इच्छा पूर्ण करण्याकरिता देव आता या अध्यायामध्ये बोलतील। जिच्या योगाने ज्ञान चांगले उत्पन्न होईल, शिवाय आपली विश्रांतीही जिच्या योगाने वाढेल, अशी जी दैवी संपत्ती, त्या दैवी संपत्तीचे वर्णन सांगण्यात येईल। आणि ज्ञानाचे काम काढून, म्हणजे ज्ञानाला नाहीसे करून जी आसुरी संपत्ती राग आणि द्वेष यांना आश्रय देते, त्या भयंकर आसुरी संपत्तीचेही स्वरूप देव सांगणार आहे। सहजइष्टानिष्ट करणी दोघीची या कौतुकिणी, हे नवमाध्यायी उभारणी केली होती। तेथ साऊ माघे आवावू आवू, तव ओढवलान प्रस्तावू, तरी तया प्रसंगे आता देवो निरूपितसे। या निरूपणाचे निनावे अध्याय पद सोळावे, लावणी पाहता जाणावे मागिलावरी। परी हे असो आता प्रस्तुती ज्ञानाच्या हिताहिती, समर्था संपत्ती याची दोन्ही। जे मुमुक्षुमार्गीची ओळावी, जे मोहरात्रीची धर्मदिवी, ते आधी तव दैवी संपत्ती ऐका।
इष्टानिष्ट करणे हे स्वभावतःच ज्याचे कौतुक आहे, इष्ट आणि अनिष्ट अशा या दोघी दैवी आणि आसुरी संपत्ती अशा आहेत, यांची मांडणी नवव्या अध्यायामध्ये केली होती। त्या नवव्या अध्यायामध्येच त्यांचा विस्तार प्रत्यक्ष करायला पाहिजे होता, तो तितक्यात दुसरा प्रसंग पुढे आला, तर आता प्रसंगानुसार देव त्या दैवी आणि आसुरी संपत्तीचे व्याख्यान करत आहेत। मागील क्रमाप्रमाणे संख्या पाहता हे निरूपण म्हणजे सोळावा अध्याय समजावा, परंतु हे आता राहू दे। सांप्रत ज्ञानाचे इष्ट किंवा अनिष्ट करण्याच्या कामी सांगितलेल्या याच दोन संपत्ती समर्थ आहेत, जी मुमुक्षुंना, म्हणजे ज्यांना मुक्तीची इच्छा आहे, मोक्षप्राप्तीची इच्छा आहे, अशा मुमुक्षुंना आत्मस्वरूपाच्या मार्गाने पोचविणारी जी मोहरूप रात्रीत धर्मार्थ लावलेला दिवा आहे, अशी ती दैवी संपत्ती प्रथम ऐका।
जेथ एकैका ते पोखी, ऐसे बहुत पदार्थ एकी, संपादी जती ते लोकी संपत्ती म्हणजे। ते दैवी सुख संभवी, तेथ दैवा गुणा एकोपजीवी, जाली म्हणोनी दैवी संपत्ती हे।
एकमेकांना पोचणारे असे जेथे पुष्कळ पदार्थ एके ठिकाणी मिळविले जातात, त्याला, अशा पदार्थ समुदायाला लोकांमध्ये संपत्ती म्हटले जाते। आणि ती दैवी संपत्ती सुख उत्पन्न करणारी आहे. सर्व दैवी गुणांना ही एकच निर्वाहाचे साधन आहे म्हणून हिला दैवी संपत्ती असे म्हटले आहे. आता दैवी संपत्तीचे वर्णन पहिल्यांदा करण्यात येईल. दैवी संपत्तीचे जे लक्षण आहेत त्या लक्षणाचं दिशा व्यवस्थित निदर्शक असं स्वरूप माऊली आपल्यासमोर ठेवणार आहे. पहिला भाग जो होता या अध्यायाचा, 16 अध्यायाच्या नमनाचा पहिला भाग, पहिल्या दिवशीचा भाग म्हणजे कालचा भाग, त्याच्यामध्ये नमन होते. गुरुची तुलना लौकिक आणि चित्सूर्यासोबत केलेली तुलना, त्यानंतर लौकिक सूर्याची हे गुरुदेव तुमची तुलना केली म्हणून क्षमा प्रार्थना, हा पहिल्या दिवसाचा भाग होता. पण दुसऱ्या दिवशी म्हणजे आज, आजच्या भागामध्ये माऊलीनी फार सिस्टमॅटिकली, फार अनुभवाने कशाप्रकारे 15 अध्यायातून 16 अध्याय निर्माण झाला हे सांगितलं. 15 अध्याय जिथे संपला होता तिथे त्या पुरुषोत्तमाचे दर्शन घडून आले होते. जो ज्ञान आणि अज्ञान याच्या पलीकडचा, प्रकाश आणि अंधार याच्या पलीकडचा, शून्यालाही शून्य करणारा असा तो उत्तम पुरुष किंवा पुरुषोत्तम, याचे दर्शन, याचे सान्निध्य फक्त वैराग्यजन्य ज्ञानाने होऊ शकते असं परमात्म्याने शेवटी शेवटी सांगितलं होतं. त्या गोष्टीचा आधार घेऊन कशाप्रकारे 15 अध्यायातून 16 अध्याय निर्माण होतो याची फार सुंदर संगती आजच्या भागात माऊलीने लावलेली आहे. संगती अशी की जर ज्ञानानेच, वैराग्यजन्य ज्ञानानेच ते प्राप्त करता येते तर मग आता हे ज्ञान तर एकाएकी प्रकट होऊ शकत नाही ना. तुम्ही आम्ही सर्व संसारी जीव, प्रापंचिक जीव, बायका लेकरं, सगळा संसार, सगळं काही ज्यांना आहे त्यांना तर हे अकस्मात प्राप्त होऊ शकत नाही. आपण वैराग्य घेऊन हिमालयात जाऊ शकत नाही. मग वैराग्यजन्य ज्ञान कसं प्राप्त होईल? ते प्राप्त करून घ्यायचं असेल तर हळूहळू हळूहळू दैवी संपत्तीचा उत्कर्ष आपल्या ठिकाणी व्हायला पाहिजे. आणि त्या दैवी संपत्तीचा उत्कर्ष कसा होईल हा या अध्यायाचा विषय आहे. म्हणून याला दैवी आसुरी संपत्ती द्विभाग योग असं संस्कृतमध्ये नाव आहे. दैवा असुर संपत्ती द्विभाग योग, दैवी आणि आसुरी संपत्ती यांचा द्विभाग, हे दोन वेगवेगळे भाग आहेत. आणि या भागाचा कशाप्रकारे माणसाच्या ज्ञानवृद्धीमध्ये किंवा अज्ञानवृद्धीमध्ये त्याचा वाटा असतो हे माऊली आपल्याला या अध्यायात सांगणार आहे. उद्यापासून दैवी संपत्तीचे गुण, तिचे लक्षणं, कशाप्रकारे ती दैवी संपत्ती आपल्यामध्ये उत्कर्ष पाहू शकते, काय केल्यामुळे आपण त्या दैवी संपत्तीची वृद्धी आपल्या ठिकाणी करू शकतो आणि कशाप्रकारे आपण आपले कल्याण करू शकतो हा 16 अध्यायाचा विषय असेल. ते अति गंभीर रसाळ निरूपण उद्यापासून माऊलीच्या कृपेने आपण सर्व ऐकणार आहोत. आज आपण इथेच विश्रांती घेऊ. पुंडलिकावरदे हरिविठ्ठल श्री ज्ञान देव तुकाराम, श्री पंढरीनाथ महाराज की जय.